आकाशवाणी नागपूर, नेहा क्षीरसागर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नागपूरच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. 2026-27 14 खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ. तूर 8,450 रुपये तर कापसाला 8,267 रुपये प्रति क्विंटल दर मंजूर. सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात आजपासून वाढ. आणि अकोला, अमरावती आणि वर्धा इथं उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट जारी. रात्रीच्या तापमानात देखील वाढ होण्याची शक्यता. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय मंत्रिमंडळानं आज भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या मिहान इंडिया लिमिटेडला भाडेपट्ट्यावर दिलेल्या जमिनीचा कालावधी 6/8/2039 नंतरही वाढण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे सवलतदार जीएनआयएएल अर्थात जीएमआर नागपूर इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडला व्यावसायिक संचालन सुरू झाल्याच्या तारखेपासून 30 वर्षांकरिता विमानतळाचा परवाना देणे शक्य होईल. यामुळे नागपूर विमानतळाच्या विकास आणि पायाभूत सुविधांच्या उन्नतीच्या एका नवीन पर्वाची सुरुवात होईल असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.
नागपुर इंटरनेशनल एयरपोर्ट को पीपीपी के माध्यम से मॉडर्नाइजेशन करना उसका और अपग्रेडेशन करना. इसमें पूरा एक ट्रांसपेरेंट प्रोसेस से पीपीपी का प्रोसेस रन किया गया है और आज कैबिनेट में उसका जेवी बनाने का अप्रूवल मिला. कंप्लीट इसको एक इंटरनेशनल एयरपोर्ट की तरह अपग्रेड करेंगे, मॉडर्नाइज करेंगे और इसका एंटायर ऑपरेशन एंड मेंटेनेंस पीपीपी में होगा.
या अंतर्गत जीएनआयएएल हे नागपूरच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं जागतिक दर्जाच्या सुविधेत रुपांतर करणार आहे. भविष्यात या विमानतळावर वार्षिक 3 कोटी प्रवाशांची हाताळणी करण्याची क्षमता विकसित करण्याचे नियोजन असून त्यामुळे प्रवासी तसेच कार्गो सेवा अधिक सक्षम आणि बळकट होणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाबद्दल केंद्राचे आभार मानले असून या निर्णयामुळे ब्राऊनफील्ड विमानतळ विकासाचा मार्ग मोकळा झाल्याची भावना व्यक्त केली आहे. 2026-27 14 खरीप पिकांच्या एमएसपी अर्थात किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यास आज आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला लाभदायक दर मिळावा या उद्देशानं केंद्र सरकारनं 2026-27 या विपणन हंगामासाठी खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ केली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत सर्वाधिक वाढ सूर्यफूल बियाणे यासाठी करण्यात आली असून त्यानंतर कापूस, नायजर बियाणे आणि तीळ यांच्या एमएसपीएममध्ये वाढ करण्यात आली आहे. धान पिकाला 2,441 आणि ग्रेड ए धान पिकाला 2,461 रुपये प्रति क्विंटल इतकी किमान आधारभूत किंमत देण्यात आली आहे. हायब्रीड ज्वारीला 4,023 रुपये, बाजरा पिकाला 2,900 तर मक्का पिकाला 2,410 इतके प्रति क्विंटल एमएसपी ठरवण्यात आली आहे. तर तूर डाळ 8,450 रुपये आणि मूग 8,780 रुपये प्रति क्विंटल तर मध्यम धाग्याच्या कापसाला 8,267 आणि लांब धाग्याच्या कापसाला 8,667 रुपये प्रति क्विंटल इतकी किमान आधारभूत किंमत ठरवण्यात आली आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अधिकृत बोधचिन्हामध्ये भारतीय अध्यात्म, श्रद्धा आणि सिंहस्थ परंपरेचे दर्शन घडते. भगवान शंकराचे त्रिशूळ, पवित्र श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिराची छटा, शिवलिंगाच्या स्वरूपात साकारलेली गोदावरी नदी यांचा या बोधचिन्हामध्ये वापर करण्यात आला आहे. सांस्कृतिक वारसा, भारतीय परंपरा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश प्रभावीपणे देणारे हे बोधचिन्ह असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. राज्य विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी सोहळा उद्या होणार आहे. सभापती राम शिंदे या सदस्यांना सदस्यत्वाची शपथ देतील. द्विवार्षिक निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले डॉ नीलम गोऱ्हे, बच्चू कडू, अंबादास दानवे, प्रमोद जठार, झीशान सिद्दीकी, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे, संजय भेंडे आणि पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या डॉ प्रधना सातव यांचा नवनिर्वाचित आमदारांमध्ये समावेश आहे. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं आज 12वीच्या परीक्षेचे निकाल जाहीर केले. त्यात 85% अधिक विद्यार्थी पास झाले असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात घट झाली आहे. मुलींचे पास होण्याचे प्रमाण 88% तर मुलांमध्ये हे प्रमाण 82% आहे. बनावट औषध निर्मिती आणि विक्रीच्या विरोधात औषध विक्रेत्यांनी येत्या 20 मे रोजी देशव्यापी संप पुकारला आहे. राज्य रसायन शास्त्रज्ञ आणि औषध विक्रेते संघटनेचे उपाध्यक्ष मुकुंद दुबे यांनी आज भंडारा इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. देशात बनावट औषधांचा धोका वाढला आहे, ही बाब केंद्र सरकारच्या वारंवार निदर्शनास आणूनही त्याकडे लक्ष दिलं जात नसल्यानं हा संप पुकारला असल्याचं त्यांनी सांगितलं. अनेक कंपन्या निकृष्ट दर्जाची औषधं तयार करून बाजारात आणत असून या प्रकारात काही डॉक्टर्सचाही सहभाग असल्याचा आरोप दुबे यांनी केला.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. केंद्र सरकारनं सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात वाढ केली असून ही वाढ आजपासून लागू झाली. अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली. सोने आणि चांदी या धातूंवर 5% शुल्क आकारलं जाईल तर प्लॅटिनमच्या काही घटकांसाठी 5.4% शुल्क लागू होईल. परकीय चलन वाचवण्यासाठी इतर उपाययोजनांबरोबरच सामाजिक कल्याण अधिभार तसंच पायाभूत सुविधा आणि कृषी अधिभार वाढवल्याचं अर्थ मंत्रालयानं जाहीर केलेल्या या निवेदनात म्हटलं आहे. पश्चिम आशियातल्या युद्धपरिस्थितीमुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधनाचा वापर नियंत्रित करण्याचं आवाहन केलं होतं. त्या आवाहनानुसार मोदी यांनी आपल्या देशांतर्गत दौऱ्यांसाठीच्या ताफ्यात कपात केली आहे. विशेष सुरक्षा दलाच्या कार्यपद्धतीनुसार ताफ्यातली अत्यावश्यक सुरक्षा अबाधित ठेवण्यात आली असून सुरक्षा दलातली अवांतर वाहनं कमी करण्यात आली आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी देखील त्यांच्या सुरक्षा यंत्रणेचा ताफा निम्म्याहून अधिक कमी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या ही तत्काळ प्रभावाने अर्ध्यावर आणण्याचा निर्णय घेण्यात आला असून मंत्री अधिकाऱ्यांनी कोणतेही विदेश दौरे करू नयेत असं सांगण्यात आलं. दरम्यान कलेक्टर किंवा प्रशासनाला बैठकींसाठी प्रत्यक्ष न बोलावता ऑनलाईन संवाद करण्यास सुरुवात केली असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात सांगितलं. भारत सरकारच्या जनगणना विभागामार्फत दिनांक 1 मे पासून स्वगणना सुरू झालेली आहे. याबाबत अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना स्वगणना पूर्ण करण्याचं आवाहन केलं होतं. सदर आवाहनाला जिल्ह्यातील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद देत भातकुली तालुक्यातील बोरखडी खुर्द आणि इस्माईलपूर या गावातील सर्व कुटुंबांनी स्वगणना पूर्ण केली. अशा प्रकारे 100% स्वगणना पूर्ण करणारी ही अमरावती जिल्ह्यातील प्रथम गावे आहेत. या गावांचा आदर्श घेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त कुटुंबांनी 15 मे पर्यंत स्वगणना पूर्ण करण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. कैलास मानसरोवर यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंनी येत्या 19 मे पर्यंत अर्ज करावेत असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं आहे. यात्रेसाठीची नोंदणी लवकरात लवकर करण्याचं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. kmygov.in या संकेतस्थळावरून नोंदणी करता येऊ शकते असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातील मोठेवाडी आसंगी तुर्क इथल्या मरगुबाई यात्रेदरम्यान काल 6 भाविकांचा मृत्यू झाला. अचानक आलेल्या पावसामुळे हे भाविक भिंतीच्या आडोशाला बसले असता भिंत कोसळून हा अपघात झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. प्रादेशिक हवामान खात्याने आज अकोला अमरावती आणि वर्धा इथं उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. रात्रीच्या तापमानात देखील वाढ होण्याची शक्यता असल्यानं नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्याबरोबर उद्या आणि परवा देखील या तिन्ही जिल्ह्यात उष्णतेचा येलो अलर्ट दिलेला आहे. दरम्यान भंडारा आणि नागपुरात आज सायंकाळच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाला काही ठिकाणी सुरुवात झाली. पाऊस असल्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. हवामान विभागानं येत्या काही तासांत नागपूर भंडारा गोंदिया आणि वर्धा इथं सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. वाशिम आणि यवतमाळ येथे देखील तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होणार आहे. रायपूर इथं संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. खासगी प्रवासी बस वाहतूकदारांकडून केली जाणारी बेकायदेशीर दरवाढ आणि अनधिकृत मोबाईल ऍप्सद्वारे प्रवाशांची होणारी आर्थिक पिळवणूक दूर करण्यासह दीर्घकालीन उपाययोजना सुचवण्यासाठी राज्य सरकारनं विशेष समिती स्थापन केली आहे. ही समिती खासगी बसच्या भाडेवाढीवर नियंत्रण मिळवणे, अवैध बुकिंग ऍप्सना आळा घालणे, प्रवाशांच्या तक्रारींवर प्रभावी उपाययोजना सुचविणे याबाबत सविस्तर अहवाल सादर करेल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नागपूरच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. 2026-27 14 खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ. तूर 8,450 रुपये तर कापसाला 8,267 रुपये प्रति क्विंटल दर मंजूर. सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात आजपासून वाढ आणि अकोला अमरावती आणि वर्धा इथं उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट जारी. रात्रीच्या तापमानात देखील वाढ होण्याची शक्यता. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढे ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:58 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.